It's 93.5 Red FM वर 8:54 मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये शिक्षण क्षेत्रात विविध घटना घडामोडी घडतायत. 11 आजपासून प्रवेश खुले झालेले आहेत. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसऱ्या फेरी अखेर जवळजवळ 11,776 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. शहरातल्या उपलब्ध जागांपैकी 65% जागा ज्या आहेत त्यांच्यावरती प्रवेश पूर्ण झालेत. 5% मॅनेजमेंट कोट्यात आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी पालकांचा अजूनही प्रयत्न सुरू आहे. लेट्स सी क्या होता है. अनुदानित विना अनुदानित जागा ज्या आहेत स्पेशली कला विज्ञान वाणिज्य आणि संयुक्त या चारही शाखांसाठी त्या सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनपर्यंत झाले नसतील जरा घाई करायची वेळ आहे. ही थोडंसं पेटायची वेळ नाही का. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर थोडा वेळ 4 ट्रॅक्स येत आहेत. एन्जॉय. थोडा वेळात उद्याच्या महत्वपूर्ण दिनाबद्दल बोलणार आहोत आपण. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.